ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಅಥ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸಚ್ಚರಿತ ಅಧ್ಯಾಯ ನವ್ವಾ. ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸೀತಾರಾಮಚಂದ್ರಾಭ್ಯಾಂ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾಯ ನಮಃ. ಭಕ್ತ ನಿಜ ಠಾಯಾ ಜಾತ ಪರತೋನ ಕೈಸೆ ತೆ ಕ್ಷೀಣ ಪಾವತ. ಕೈಸೀಚ ಬಾಬಾಂಚಿ ಭೈಕ್ಷ ವೃತ್ತಿ ಆ ನಿರ್ವಾಣಾಂತ ಜೀ ಸೇವಿಲಿ ಹೋಚಿ ತಿ ಪಂಚ ಸೂನಾದಿ ಪಾಪ ನಿವೃತ್ತಿ ಕಲ್ಯಾಣಾರ್ಥಿ ಭಕ್ತಾಂಚ. ಅನುಸ್ಯೂತ ಸಾಯಿಚಿ ಹೋನಿ ಕೃಪಾವಂತ ಭೂತಿ ಭಗವಂತ ಹೇಠ ಸವಿ ಮಣವುನಿ ಸಕಳ ಶ್ರೋತೇಜನ ಪ್ರಾರ್ಥಿತೋಮಿ ಶ್ರವಣಾವಧಾನ ಸಾದರ ಪರಿಸತಾಯ ಕಥಾ ಪಾವನ ಕೃತ ಕಲ್ಯಾಣ ಪಾವಾಲ. ಶಿರ್ಡಿಚ ಯಾತ್ರೆ ಏಕಲಕ್ಷಣ ಬಾಬಾಂಚಿ ಅನುಜ್ಞಾ ಝಾಲ್ಯಾವಿಣ ಯಾತ್ರೆ ಕರೂ ಪರತ ತಾಜಾಣ ಕರಿತೊ ಆಮಂತ್ರಣ ವಿಘ್ನಾತೆ. ತೀಸ ಏಕದಾ ಆಜ್ಞಾ ಹೋತಾ ಶಿರ್ಡಿ ತಯೇನಾ ಕ್ಷಣ ಏಕ ವಸತಾ ವಸತಾ ಚಡಲೇಚಿ ವಿಘ್ನ ಮಾತಾ ಅನುಭವ ಸಮಸ್ತ ಆಹೇತ. ಆಜ್ಞೆ ಬಾಹೇರ ಜೇ ವಾಗಲೆ ತಯಾಂಚೆ ವಾಟೇತ ಹಾಲ ಝಾಲೆ. ಇತಿ ಏಕಾಸ ಚೋರಾನಿ ಲುಟ್ಟಿಲೆ ಸ್ಮರಣ ರಾಹಿಲೆ ಜನ್ಮಾತೆ. ಭಾಕರ ತುಕ್ಕಡಾ ಖಾವನಿ ಕೋಣಿಯು ಪಾಶಿಸ ಘಾಯಿನೆ ನಿಘತಾ ಗಾಡಿ ನ ಮಿಳತಾ ಉಪಾಶಿರ ಖಡತಾ ಅನೇಕ ಭಕ್ತಾ ಹಿ ಪಾಹಿಲೆ. ಎಕ್ತಾ ಪಾಟೀಲ ತಾತ್ಯಾ ಕೋತೆ ಕೋಪರ ಗಾವಾಸ ಚಾಲಲೆ ಹೋತೆ. ಆಠವಡ್ಯಾಸ ಬಾಜಾರ ತೇತೆ ಜಹಲೆ ಬಾಬಾಂಚೆ ದರ್ಶನ ಚರಣ ವಂದಿಲೆ ಯೇತೊ ಮಣೂನ ಹೆ ಆಜ್ಞಾಪನ ಮಿಷ ಕೇಳೆ. ಭಕ್ತ ಕರೋತ ತಾಳಾಟಾಳ ಬಾಬಾ ಜಾಣತ ವೇಳ ವೇಳ ಪಾಹುನಿ ತಾತ್ಯಾ ಉತಾವೀಳ ಮಣತಿ ಅಮ್ಮಳ ಲಾಗೂ
वाट सोडली सावळ विहीर मात्र
घट होता मागे बैसला पुढे तांगा एकाकी चमकला तोल जाऊनी तैसा चकलथला मागे उलंडला मार्गात महत् प्रयत्ने तांगा थांबविला गृहस्थ घसरत घसरत गेला मग उचलूनी तांग्यात बैसविला तांगा हाकिला पुढारा शिर्डी राहिली एकीकडे मुंबई राहिली दुसरीकडे कोपरगावी हॉस्पिटल जिकडे तांगा मग तिकडे घेतला असो कृत्व भोगी तपडले ते ऐसे असंख्य अनुभवाले लोक सहजी शंकू लागले बाबांची आज्ञा पाळू सरले करून दजले अव्हेर कोण्या गाडीचे चक्र निसटले कोणाचे गाड्या चुकले उपाशी राहिले सुरमुरे फाकिले किती एकी तिचा आज्ञा जयानी वंदिली अवेळी ही गाडी साधिली मुसाफरी ही सुखाची झाली आठव राहिली जन्माची वर्षानुवर्षे भैक्षवृत्ती रुचावी का बाबां प्रती ऐसे आलिया कोणाचे चित्ती शंका निवृत्ती अवधारा पाहु जाता बाबांचे आचरित भिक्षाची मागणी तया ते उचित आनंद देई साधी अनन्य भक्त आवडे अत्यंत साईस जे जे अन्न पाके आश्रमी स्वामी तयाचा गृहस्थाश्रमी यती आणि ब्रह्मचर्याश्रमी यासी हो मी प्रथमता न देता आदि तया अवदान स्वये आचरू लागे चांद्रायण शास्त्र निर्बंधन त्रिशुद्धी यती ब्रह्मचारिया प्रती निषेधिली से पाक निष्पत्ति ते करू जाता चांद्रायण माती आदळे निश्चित तयांच्या म्हणवुनी तयाची उदरपूर्ती शास्त्रे निरविली गृहस्थांवरती यती कधीही न उद्यम करीती कराया भरती पोटाची बाबा नव्हे गृहस्थ किंवा नव्हे वानप्रस्थ केवळ ब्रह्मचारी बाळ संन्यस्त भिक्षाची प्रशस्त तयासी अखिल विश्व माझे घर मीच वासुदेव विश्वंभर मीच पर ब्रह्म अक्षर हा दृढ बोध निर्धार जयाचा भिक्षांनाचा पूर्ण अधिकार तया विश्व कुटुंबी आसची साची इतरांचे विडंबना प्रकार चव्हाट्यावर पहावे आदित्य जावी पुत्रेषणा मग वित्तेषणा लोकेषणा जो एषणा त्रय निर्मुक्त जाणा तेणेची भिक्षाशना इच्छावे ना तरी भिक्षा पात्र अवलंबणे जळो जिने लाजिरवाणे महाराज तुको मांचे गाणे अर्था विणे निस्तार साई समर्थ महान सिद्ध लहान थोरा हे तो प्रसिद्ध परिया अवशिष्टान करिती सेवन अज्ञात पंच सूना पाप गहन तयाचे निर्दहन तेणेनी कंडणी चुल्ली पेशणी उदकुंभी आणि मार्जनी ही पंच सूनाया नावानी वाचुनी म्हणून हे पंच सुनाग्रणी पाप कंडणी या नाव चुली ससर्पण लाकडे लाविली तेणे पाक निष्पत्ती झाली तेथे ही नकळत जीव हत्या घडली त्या नाव चुल्ली पाप दुजे घेऊन कळता संख्य जीवांची हानी होते त्या पेशणी हे नाव वापी खूप तडागा मधुनी कुंभ घेऊनी आणि ती पाणी किंवा नर नारी धुताधुनी असंख्य प्राणी छाजी हत्या घडते पाप चौथे उदकुंभी तैसेची शीतोष्ण उदके स्नान करू जाता सडा संमार्जन जीव हत्या घडे जी दारुण मार्जनी जाण त्या नाव या पंच पाप पंचमहायज्ञ गृहस्थास होता पंच सूना निरास चित्तशुद्धीस लाधेतो चित्तशुद्धीचे हेची बळ शुद्ध ज्ञान उपजे सोज्वळ ज्ञानानंतर मोक्ष अढळ पावती सफळ भाग्या वारिसा एक कथा अन्वर्थ अध्याय समाप्त करूं मग प्रेम सावे मात्र चित्ता कोणाही सवे काही धाडिता जाहली जरी तया विस्मरणता बाबा न विसरता मागत असो भाजी भाकर पेढा भक्तिभाव असावा गाढा भेटताई सा भक्त निधडा साई सौभडा प्रेमाचा ती एक प्रेमळ भक्ताची कथा ऐकता आनंद होईल चित्ता कोणीही स्वीकृत कारी चुकता बाबा चिरस्ता लाविती ऐशी ही गोड शिक्षण पद्धती योग्य वेळी देती जागृती धन्य भाग्याचे जे हे अनुभविती आनंद अवर्ण्य भक्त श्रेष्ठ रामचंद्र नाम वडील जयाचे आत्माराम तरखड जयासी उपनाम विश्राम धाम साई जया परिजेणे नित्य संबोधन ते बाबा साहेब तरखड जाण पोथी चालवू आपण नाही कारण या परते साई प्रेमी उचंबळून तरखड जाई जात ओ थांबून करू लागती अनुभव कथन काय ते श्रवण सुख कर काय तयाचे भक्ति विभव पदोपदी साईचे अनुभव एका मागुनी एक अभिनव सरसा विर्भाव जई कथिती बाबा साहेब अतुल प्रेमी साईची आलेख्य प्रतिमा धामी भव्य चंदनी दे मारा नामी पूजन कामी सफल परिश्रम अनुभव अनुत्तम लाधला माता ही साईची परम भक्त शिर्डी सजाऊ झाली उत्सुक मुलाने मार्गात तिच्या समवेत असावे आहे वडिलांचा इच्छा ती शिर्डी सजावे समर्थ श्रींचे दर्शन घ्यावे येथे चिकाही दिवस क्रमावे चरण सेवावे प्रत्यक्ष ऐसा जरी वडिलांचा हेत जाणे नवते मुलाचे मनात कोणी मागे पूजा घरा प्रार्थना समाधिष्ठ पुढे मग दुपार भर नव्हे भूल हे महापाप, पावलो मी महदनुताप, चुकलो चुकलो मी निस्त्रप, भावे मज सकृप महाराजा, लोटांगण घातले छबीचे चरणा, सखेद गही वरले अंतकरणा, म्हणती महाराज दया घना, करी गा करुणा मजवरी, ऐसे वदत मुलास पत्र, धाडिले होऊन अतिलाचार, घडला मज कडून प्रमाद थोर, क्षमा कर गा प्रार्थावे, दया कराया अनन्य शरणा, ऐसी साईसी भाकावी करुणा, अभय करानी अभय वचना, मागावे दीना दासाते, वांद्रे ग्रामी हा प्रकार, शिर्डी शंभर कोस दूर, तात्काळ तेथे पावली खबर, परिसाते उत्कार बाबांचे, भूत भविष्य वर्तमान, देश कालाद्यनवच्छिन्न, महाराजांचे त्रिकाल ज्ञान, पाहते प्रमाण प्रत्यक्ष, इकडे मुलगा शिर्डी सासता, तेस दिनी ते समयी जीवार्ता, घडली साईस वंदू जाता, श्रोता सावधानता परिसावी, मुलगा येऊनी अति उल्हासता, आई समवेत चरण वंदिता, साई जे आई सवदले ते परिसता, पावला विस्मितता अत्यंत, काय करावे आई आज, गेलो मी वांद्र्यास जैसा रोज, नाही खावया प्यावया पैज, उपाशी मज यावे लागले, कैसा पहा ऋणानुबंध, कवाड होते सरी बंद, तरी मी प्रवेशलो स्वच्छंद, कोण प्रतिबंध मज करी, मालक नाही मिळाला घरी, आतडी माझी कळकळली भारी, तैसाची मी अन्ना वीण माघारी, भर दुपारी परतलो, ऐसे हे बोल जिम्हा परिसिले, चिरंजीवानी ताडिले, आपुले वडील बहुधा विसरले, दावाया चुकले नैवेद्य, मुलगा बाबांसी करी विनंती, मजला जाऊ द्या घरा प्रती, बाबा तयास जाऊ न देती, तेथेची घेती ते पूजा, त्याच दिवशी शिर्डीहून धाडिले सविस्तर पत्र लिहून, वितळले वडिलांचे अंतकरण, पत्र ते वाचून पाहता, इकडील पत्र तिकडे पावले, मुलालाही आश्चर्य वाटले, दयाच्या हिनयनी दाटले, अश्रू लागले महावया, पहा कैसा साईचा खेळ, कैसे न प्रेम उचंबळेल, ऐसा कोण पाषाण असेल, जो न द्रवेल येणे, याच मुलाची प्रेमळाई, शिर्डी सस्ता एके धातुर पातला वार्ता घडली स्वाभाविकपणी नाही बाईच्या ध्यानी मनी परी दुपारी आपण होऊन तीस साईंनी काढली दुपारी भोजन झाल्यानंतर मशिदीत नित्यक्रमानुसार बाई येऊनी बैसता दूर साई सादर पूसती आई त्मा आज मज जेऊ घातले तेने आकंठ पोट भरले होते हे प्राण व्याकुळ झाले ते तृप्त के मशिदीत बैसून मी असत्य बोले नहे त्रिसत्य घडेना ऐशीच माझी दया जाणावी भुकेल्या भाकर आधी द्यावी आपुल्या पोटा नंतर खावी धरावे जीवी हे नीट काय बाईस काहीच कळे ना अर्थ काय असावा की भावार्थ वाणी निरर्थक नव्हे कदा म्हणे मी तुम्हास वाणी नाहीसे घडावे तरी मज करी कैसे मीच परतंत्र देऊनी पैसे जाहलो मी तृप्त निर्भर अजून मजला येती ठेकर बाबा प्रत्युत्तर करितात तुझे उबैसता द्वारी येता पोटी क्षुधेची जया व्याकुलता त्वा देखिले जा श्वाना अवचिता मजे एकात्मता तया तैसे सर्वांगी माखिला चिकलासी देखिले त्वा जया सुकरासी भुकेने व्याकुळ झालेली आसी माझी तयासी एकात्मता ऐकोनी बाबांची वचनोक्ती बाई पावली विस्मय चित्ती श्वाने सुकरे कायती समस्त कधी मी श्वान कधी सुकर कधी मी गाई कधी मांजर कधी मुंगी माशी जलचर ऐसिया विचरत रूपे मी पाही भूत मात्री जो मज तोची माझी वचन नव्हे ते परमामृत सेवुनी बाई सद्गदित नेत्र आनंदाश्रुभरित कंठ दाटत बाष्पाही ऐसीच आणिक या बाईची कथा सुंदर प्रेमरसाची समर्थ साईंच्या भैतैक्यतेची एकात्मतेची निज खूण घेऊनी कुटुंब मुले बाळ एकदा पुरंदर शिर्डीस निघाले तो मुलगा सुतकी पेढा ही एक बाबांनी त्यास पुसून पाहिले, काही नाही म्हणता पुसिले, स्मरण दिधले लव मात्र, तुला कोणी काही वस्त दिधली नाही का मज प्रीत्यर्थ, नाही म्हणता साई समर्थ प्रश्न स्पष्टार्थ पुसिती, अरे घराहून निघते बेळी, नाही का दिधला तुझी या जवळी, खाऊ आईने प्रेम समेळी, तेव्हा मग झाली
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।